नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सुप्रसन्नां सुमदनां करुणानिजान्तरां सुधाप्लावितं भूपृष्ठान्मार्दं गन्धानुलेपनां ध्यायेन्वकरमिष्टस्थां श्वेताङ्कारभूषितां
Vorsehung ist nicht nur, was mich aus dem Schiffbruch errettet, in dem alle anderen untergingen. Vorsehung ist auch, was mir die letzte Planke der Sicherheit entreißt, während alle anderen gerettet werden und mich im einsamen Ozean ertrinken lässt. Sri Aurobindo.